राम राम म्हणलं पाहुणं, राम राम
राम राम।
कोणच्या गावच?
आम्ही शेवगावच।
शेवगावच, बरं झालं। तुम्ही?
आम्ही तळलीच।
बर 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 बर।
आणि तुम्ही कुठलं?
अहो मी नगरचा।
असं का? म्हणजे आपण जवळचे झालो।
जवळचे शिवभाऊ।
बरं, काय म्हणता?
तुम्ही जागरण करता का?
हो।
आम्हाला जागरण करायचं।
असं का?
हा। बर, काय सुपारी घेता?
5,051।
5,051 देऊन टाकू।
बर,
तुमच्याकडे मुरळी आहेत?
2 आहेत।
वा 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 वा, म्हणजे चांगलं जागरण झालं पाहिजे बरं का?
धन्यवाद।
हा, तुम्हाला 5,051 सुपारी देऊन टाकू आम्ही।
बरं बरं,
पण देवाचा वाग्या असावा कसा?
कसा
सांगायला पाहिजे?
हो।
ओम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी।
वा वा।
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी,
बरोबर।
बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी,
महाद्वारी।
भरी तरोडगा करूनी उचला देवाची तळी,
शवास।
वाईट नजरेने पाहू नका मुरळी पडताना नरका द्वारी,
बराबर।
सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी।
अगदी बराबर आहे।
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी।
वा वा।
हे बघा, आता गण झालेला आहे, गवळण सुद्धा झालेली आहे।
हो।
आता एखादं खंडोबाचं गीत आम्हाला म्हणून दाखवा।
बराबर।
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा,
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा, हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा।
शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा, हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा,
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा, हनुमाळ
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा,
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा,
हनुमाळ नारळ चौकावरी,
नारळ चौकावरी।
पाच समया लावा हो,
पाच समया लावा हो।
शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा, हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा,
हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा, हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा।
पाच उस पिवळा कपडा शोभून दिस,
कपडा शोभून दिस।
सात फळ पुजा हो,
सात फळ पुजा हो।
शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा, हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा,
हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा, हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा।
तांदूळ माणिक मोती,
तांदूळ माणिक मोती।
घट बसविला त्याच्यावरती,
घट बसविला त्याच्यावरती।
देवाला आरती ववाळा हो,
देवाला आरती ववाळा हो।
शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा, हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा,
हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा, हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा।
देवा शंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती
देवाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा हनुमाळचा